दिनांक 17 मे 2004
अवधारी आपुला
या मकान तरी निरूपी तरी ते ऐसी देखा वैसा खांडू या शाखा मगे तैयार किया बुदुखा
बाबू तोड़ोनी पटवी दे
मग पुटे की पीड़ा राखी दे
नाना देवूर मोड़ू न की
दे तवली देवा तैसी हिंसा की तोनी अहिंसा निकल जरी दे हाँ
हिंसेच्या लक्षणाच्या बाबत
ज्ञानेश्वर महाराजांनी
खूप ओळ्या लिहिलेल्या आहेत.
आणि प्रथम
अहिंसेबद्दल प्रथम
मत आहे त्या मताचा समाचार घेतलेला
आहे एका तऱ्हेने.
अहिंसा आणि सत्य या दोन गोष्टी आतापर्यंत जितक्या काही समजामध्ये सापडलेल्या आहेत
तितक्या
त्या कोणत्या गोष्टी सापडल्या नसतील. अहिंसेचा आणि सत्याचा
असा गेलेला दिसतो.
तर कोणी
टोकाची अहिंसक अशी मंडळी आणि कोणी
कोणी टोकाची
हिंसक
अशी मंडळी
कोणी कोणी यश मिळवण्यासाठी टोकाचं सत्य बोलणारी
अशी मंडळी
किंवा यशस्वी होण्यासाठी शांती राखण्यासाठी म्हणून टोकाचं सत्य सांभाळणारी
अशी मंडळी
याच्या मतामताच्या मध्ये वस्तू
स्थिती
काय आहे भरपूर गोंधळ झालेला असं दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्व मीमांसा
एक शास्त्र
त्या पूर्व मीमांसेचा अहिंसेचा जर निर्णय काय असं सांगितलं झालं तर जैशा खांडू या शाखा मग तयार या उडुखा फांद्यातो प्रथम झाड जवळपास नेस्त नाबूद करायचं आणि ज्या फांद्या तोडलेल्या आहेत
त्या
फांद्यांनी त्या झाडाच्या भोवती कंपाऊंड घालायचं कुंपण घालायचं आधी इतकी हिंसा करायची
आणि त्या
हिंसेच्या आधाराने अहिंसेचा उपचार करायचा. का पावसा तोडून पचवीज मकुकेची पीडा राखीचे भूक लागल्यानंतर जसं आपले हात तोडून खावेत आपल्याला हे ऐकायला चमत्कारिक वाटतं. नाना देऊळ मोडवणी किजे तवळी देवा उत्तम रीतीने देऊळ जे बांधलेलं आहे ते देऊळ तोडून टाकायचं त्याचा विध्वंस करायचा आणि देवळाच्या बाहेर जे आवार आहे
त्यामध्ये
त्यांनी कंपाऊंड करायचं. बाहू तोडोनी पथविजे मग भुकेची पीडा राखीजे नाना देऊळ मोडोनी किजे पवळी देवा मोकळ्या आवाराला भिंत बांधायची तैसी हिंसाची करुणी अहिंसा निफत जगीचे हिंसा प्रथम करायची आणि त्याच्यातून अहिंसा निष्पन्न व्हावी अशी इच्छा धरायची. हा ऐसा पै पूर्व मीमांसा निर्णय केला. कशा रीतीने निर्णय केला जे अवृष्टीचे उपद्रवे गादले विश्व आघवे पाऊस पडत नाही अवर्षण वर्षामागून वर्ष जातात अवर्षणाची जातात मोठा दुष्काळ पडलेला आहे. ही जी अवृष्टी आहे या अवृष्टीच्या उपद्रवाला कंटाळून ही अवृष्टी दुष्काळ नाहीसा व्हावा म्हणून पाऊस पडावा म्हणून म्हणून पर्जन्येष्टी करावे नाना याग पर्जन्य पडावा
म्हणून अनेक प्रकारचे याग करावेत, यज्ञ करावेत. तो तिये इष्टीची या बुडी पशुहिंसा रोकडी आणि त्या अनेक प्रकारांनी केलेल्या यागामध्ये पर्जन्येष्टी यज्ञामध्ये पुष्कळ बळी द्यायचे. पर्जन्य कशाला पडायला पाहिजे? तर भुकेनी लोक मरताहेत ते वाचावेत म्हणून पर्जन्य करायचा. पर्जन्य तर झालेलाच नाही, अवर्षणामध्येच आहेत. पर्जन्येष्टी यज्ञ करताहेत आणि आधीच जे भुकेनी बळी जात आहेत त्याच्यात या यागामध्ये अजून बळी द्यायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्रांवर सुद्धा कशी टीका केलेली आहे ती टीका पाहण्यासारखी आहे. तव तिये इष्टेची या बुडी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैची दिसे. मग अहिंसेचं पहिलं तीर दिसेल कसं? पेरीजे नुसधी हिंसा तेथ उगवेल काय अहिंसा. अशा प्रकारे हिंसा पेरून अहिंसा कशी बरं निर्माण होणार? परी नवल बापा दिवसा या याज्ञिकांचा. पण या याज्ञिकांची शहामत आहे खरी, या याज्ञिकांचं धैर्य मोठं विलक्षण आहे. आणि आयुर्वेदू आघवा तो याच मोहरा पांडवा. आणि सर्व आयुर्वेद याच कारणाकरता खर्च झालेला आहे. जीवा कारणे करावा जीव घातू. जीव वाचवण्यासाठी म्हणून प्रथम जीवाचा घात करावा. सर्व प्रकारचं रोग निवारण करण्याचं शास्त्र आधुनिक शास्त्र अशा गोष्टींवर तर उभा आहेच, ज्याला आपण मराठीमध्ये ॲलोपॅथी म्हणतो. ते तर या प्रकारावर उभा आहेच. त्याच्यामध्ये हिंसा करूनच त्याच्यातून अहिंसा कशी सांभाळली जाईल हे पाहिलं जातं. ज्यांनी कुत्र्याची लस शोधून काढली तो शास्त्रज्ञ त्या संशोधनामध्ये गेला. कुत्र चावल्यानंतर माणसाला होणारा त्रास दूर करण्यासाठी म्हणून त्याची लाळ ओढून घ्यायची, काढायची आणि आपल्या स्वतःला टोचून घ्यायची. दुसरा कोणी टोचून घ्यायला तयार नव्हता. कधी कधी दुसऱ्यालाही ती टोचली जाते. सर्व प्रकारचं आधुनिक वैद्यकीय ज्ञान अशा प्रकारच्या हिंसा करून मग अहिंसेच्या कल्पनेनी म्हणजे दुरुस्त होण्याच्या इच्छेनी प्रथम हिंसा करणं या कल्पनेवर आधारित आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आयुर्वेदावर टीका करतायत हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांच्या वेळेला हे ॲलोपॅथीचं तंत्र नव्हतं, विदेशी औषधं नव्हती. नाना रोगे आहाळली लोळती भूते देखिली ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का. नाना रोगांनी पोळलेली तळमळणारी अशी भूत मात्र पाहून ती हिंसा नाहीशी व्हावी म्हणून अशी मरणारी माणसं वाचावीत म्हणून प्रथम हिंसा केली. आणि त्या हिंसेनी चिकित्सेची एक पद्धत शोधून काढली. तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले. आयुर्वेदामध्ये कशी हिंसा केली जाते? एकाचे कंद खणविले, एका वनस्पतीची मुळं ओरबाडून उपटून अशी काढली, खणून काढली. एकाचे कंद खणविले एका उपडविले समुळी सपत्री. मुळासकट पानांसकट कोणाला उकडण्यात आलं म्हणजे वनस्पतीला देखील जीव असतो, ही गोष्ट 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. आयुर्वेदानी अहिंसेकरता म्हणून कशी हिंसा आरंभली याचं वर्णन करताहेत. एके आड मोडविली, तर काही वृक्ष मध्येच मोडून मध्येच तोडून त्या मधल्या भागाचा रस औषधी असतो म्हणून घेतला गेला. एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली, जे मोठे वृक्ष होते त्यांची साल उरवाडून काढण्यात आली. एके गर्भिणी उकडविली पुटा माझी, तर फळ देण्याच्या बेतात असणारी अशी झाडं एके गर्भिणी उकडविली पुटा माझी बंद भांड्यामध्ये त्यांना उकडून घेतलं गेलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कशा करतात? तर मनुष्य जात त्याच्या संवर्धना करता, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून अजात शत्रु तरुवरा, ज्याला कोणीही शत्रू नाही असे तरुवर. झाड खरी अजात शत्रू अशी असतात. अजात शत्रु तरुवरा सर्वांगी देवविल्या शिरा, खाचा दिल्या त्याच्या सर्वांगाला खाचा दिल्या. ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले, असं जणू त्याचं जीव घेऊन त्यांना निसत्व करून टाकलं, कोरडं करून टाकलं. आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त. तसंच प्राण्यांना देखील हात लावून त्यांचं पित्त काढलं, पित्ताशयातून पित्त काढलं. कशा करता? संशोधनाकरता काढलं. आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त, मग राखिले शिणत आणिक जीव. मग खूप दुःखी असलेले जे आणिक इतर जीव होते ते जीव या उपचारांनी दुरुस्त केले. अहो वसती धवळारे मोडून केले देव्हारे, उत्तम घर ती उत्तम घर मोडून देव्हारे बांधले. नागवनी व्यवहारे गवांदी घातली, व्यवहारामध्ये अनेकांना फसवून लुबाडून खोट्या हुंड्या बनावट प्रॉमिसरी नोट्स अशा घेतल्या, अनेकांना फसवलं, जमिनीच्या जमिनी काढून घेतल्या, लिहून घेतल्या आणि मिळालेल्या पैशातून अन्न छत्र घातलं, गवांडी घातली. अहो वसती धवळारे मोडूनी केली देव्हारे, नागवनी व्यवहारे गवांदी घातली. मस्तक पांघुरविले तव तळवटी उघडे पडले. म्हणजे हे कसं करण्यासारखं आहे, डोक्यावर पांघरून घेतलं तर पाय जसे उघडे पडावेत तसं कोणाला तरी सांभाळण्यासाठी म्हणून कोणाची तरी हिंसा केली. घर मोडोनी केले मांडव पुढे, किंवा असतं घर पाडून घराच्या मोकळ्या जागेपुढे जसा मांडव बांधावा. नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे, थंडीमध्ये कडाक्याची थंडी असल्यामुळं पांघरुणं जाळून टाकली. आणि पांघरुणं जाळून काय केलं? तर पांघरुणं जाळून शेकत बसला. नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे, थंडीपासून बचाव करणारी पांघरुणं थंडीमुळं जाळून टाकली. आणि त्याचा जो शेक आहे तो शेक घेत थंडीपासून बचाव करण्याचा जसा प्रयत्न करावा. का झाले अंग धुणे कुंजराचे, किंवा हत्तीचं जसं अंग धुणं असतं, हत्तीला स्नानासाठी म्हणून सोडल्यानंतर तो स्नान करतो आणि स्नान करून बाहेर आल्यानंतर आपल्या सोंडेनी जशी माती परत अंगावर टाकून घेतो का झाले अंग धुणे कुंजराचे ना तरी बैल विकूनी गोठा गोठा नव्हता म्हणून गोठा बांधावा याकरता बैल विकून टाकले आणि गोठा बांधला असं जसं करावं. मी लहानपणी एक विनोद ऐकलेला होता की एक जण दुसऱ्याला सांगत होता की मी रानात गेलो तिथे एक मोठी अशी दरी पाहिली ती दरी उतरून खाली गेलो तर एका नदीचं असं पात्र मला लागलं. त्या नदीकडे जाताना इतकी दलदल होती पण मला कल्पना आली नाही पालापाचोळ्यांमुळे म्हणून मी त्या दलदलीवरून जमीन आहे असं समजून पाऊल टाकला तर माझा पाय एकदम खोल गेला. पाय काढण्यासाठी म्हणून मी अजून हालचाल केली तर अजून माझे पाय खोल गेले अजून हालचाल केली तर अजून माझे पाय खोल गेले. मग दुसरा विचारतो मग केलं काय तो म्हणला करणार काय घरी गेलो फावडं आणलं चिखल बाजूला केला आणि घरी गेलो. ना तरी बैल विकूनी गोठा पुसा लावोनी बांधीजे गाठा घरात जो राघू आहे तो राघू सोडून दिला आणि मग पिंजरा घेऊन आला. या करणी की चेष्टा काही हसो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कर्माला या करणीला या करणी की चेष्टा हे काय कर्म म्हणायचं का चेष्टा म्हणायची याला काय हसायचं का रडायचं काही कळत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एकी धर्माची या वाहणी गाळू आदरिले पाणी तव गाळीतया आहाळणी जीव मेले. धर्माचं संरक्षण करायचं म्हणून कोणी एकानी पाणी गाळून प्यायचं असं ठरवलं. एकी धर्माची या वाहणी धर्म संप्रदाय राखावा या कारणाकरता गाळू आदरिले पाणी. कारण आपण जर तसंच पाणी पिऊ तर त्याच्यातले जे जीवजंतू असतील ते जीवजंतू आपल्या पोटात जातील आणि त्यांची हत्या होईल. त्यांची अशी हत्या होऊ नये म्हणून गाळून पाणी प्यायला सुरुवात केली तर गाळीतया आहाळणी जीव मेले. जे गाळण्यावर उरले ते जीव पाण्यातून काढून टाकून पाण्यातून काढून टाकल्यामुळे मरून गेले. एकी धर्माच्या वाहणी गाळू आदरिले पाणी तव गाळीतया आहाळणी जीव मेले. एक न पचवितीची कण ये हिंसेचे भेण तेथ कदर्थले प्राण तेची हिंसा. वनस्पती शिजवल्यामुळं ती मरते नाहीशी होते म्हणून कच्च खायला कोणी सुरुवात केली की उकडायला नको तापवायला नको जाळायला नको काहीच करायला नको जी जशी आहे त्या स्वरूपामध्ये आपण ती खाऊ. एकी न पचवितीची कण ये हिंसेचे भेण तेथ कदर्थले प्राण तेची हिंसा. पण हे कच्च न पचल्यामुळं आपले स्वतःचेच प्राण गेले तिथंच हिंसा घडली. एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतू सुमनसा ओळख हेतू. म्हणून कर्मकांड करणाऱ्या लोकांचा सिद्धांत हिंसा करूनच अहिंसा राखायची असा आहे. पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हाव ये मती. अहिंसेचं नाव जेव्हा प्रथम आम्ही घेतलं तेव्हा आम्हाला एक स्फुरण आलं स्फूर्ती आली तरी कैसे नी ये गाळावे म्हणून पडिले बोलावे हा जो विरोधाभास आहे समाजामध्ये धर्मशास्त्रांमध्ये सर्व प्रकारच्या शास्त्रांमध्ये तो विरोधाभास सांगून टाकावा असं आम्हाला वाटलं. पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हाव ये मती निरूपणाची इच्छा निर्माण झाली तरी कैसे मी ये ते गाळावे अशा प्रकारच्या या खोट्या अहिंसेला कशा प्रकारे गाळावं कशा प्रकारे त्याच्यावर टीका करावी ही अहिंसा कशी टाळावी खोटी अहिंसा म्हणून पडिले बोलावे तेवीची तुवा ही जाणावे ऐसा भाव. त्याचप्रमाणे तुलाही हे नीट समजावं असा माझा भाव आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बहुत करुणी किरीटी हाची विषयो ये गोष्टी एरवी का आडवाटी धावी जाईल गा. आणि मुख्यतः तुला देखील हे सर्व नीट समजून यावं आणि तुझ्या निमित्ताने सर्वांनाच अशा प्रकारची ही खोटी अहिंसा समजून यावी अशा प्रकारचा निश्चय करून मी या गोष्टी सांगितल्या. एरवी का आडवाटी धावी जाईल गा मत मतांतर सांगत बसणं म्हणजे आडवाटेला जाण्यासारखं आहे असं आडवाटेला उगीच कशाला पळावं असं वाटेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि स्वमताची या निर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वेचू की जे आणि स्वमत मांडण्यासाठी म्हणून जी इतर मत आणि मतांतर आहेत त्यांचा समाचार हा घ्यायलाच लागतो म्हणून देखील मी हे सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसी हे अवधारी निरूपिती परी आता ययावरी मुख्य जेगा ते स्वमत बोली जाईल अहिंसे रूप की जेल जिया उठलिया आतुल ज्ञान दिसे. आता मी माझं मत सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी ते अधिष्ठिलेनी आंगे जाणीजे आचरतेनी बगे जैसी कसवटी सांगे वाणी याते. मी हे जे स्वमत सांगेन तीही अहिंसा ज्यांच्या ठिकाणी बांधलेली आहे ज्यांच्या ठिकाणी मुरलेली आहे आचरतेनी बगे त्यांच्या आचारावरून ती कशी समजून येते जैसी कसवटी सांगे वाणी याते. जसा सोनार कसोटी घेतो सोन्याची सोन्याचा कस जसा पाहतो तैसे ज्ञाना मनाची ये भेटी सरीसेची अहिंसेचे बिंब उठी. ते ताऊन सुलाखून असं म्हणतात. एक विशिष्ट दगड असतो त्या दगडावर ते सोनं थोडं घासतात त्यांचं त्यांना कळतं ते काय करतात पण त्यावरून त्यांना समजतं की या सोन्यामध्ये किती हिणकस मिसळलेलं आहे की शुद्ध सोनं आहे. तसंच ते आगीमध्ये तापवतात आणि ते तापवल्यानंतर त्यांना कळतं सोनं किती शुद्ध आहे हे पाहण्याचा तो एक प्रकार. सुलाखा म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे जो दागिना आहे त्या दागिन्याला टोचून पाहतात म्हणजे वर जो भाग आहे तसाच मध्ये देखील आहे की नाही हे टोचून पाहतात त्याला सुलाखा. बरोबर आहे ना असं म्हणतात. ताऊन सुलाखून दगडावर घासून जसा सोनार सोन्याची कसोटी काय आहे हे पाहतो तैसे ज्ञाना मनाची ये भेटी सरीसेची अहिंसेचे बिंब उठी तेची ऐसे किरीटी परीसा आता ज्याच्या आचरणावरून ज्ञान प्रगट होतं. आचरतेनी बगे, ज्याच्या ठिकाणी अहिंसा बांधलेली आहे त्याच्या आचरणावरून केवळ ज्ञान कसं प्रगट होतं, ज्ञाना मनाची भेटी सरीसेची अहिंसेचे बिंब उठी कसं ते मी आता सांगतो. तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न फोडितू साचलू न मोडतू पाणी याचा वेगे आणि लेसा दिठी घालूनी आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये. जळामध्ये बगळा कशा रीतीने पाऊल टाकतो, तरी तरंगू नोलांडितू तरंग न ओलांडता लहरी पाये न फोडितू ज्या छोट्या छोट्या लाटा सतत किनाऱ्याकडे येत असतात त्या छोट्या छोट्या लाटा आपल्या पायांनी न फोडता तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न फोडितू त्या छोट्या छोट्या होणाऱ्या लहरी देखील पायांनी न फोडता साचलू न मोडितू पाणी याचा पाण्याचा स्थिरपणा थोडाही न मोडू देता वेगे आणि लेसा त्याच्या चालण्यामध्ये एक वेग देखील असतो आणि हळुवारपणा देखील असतो. वेगे आणि लेसा दिठी घालूनी आविसा आणि त्याची दृष्टी जी असते ती आमिषाकडे असते. त्या पाण्यामध्ये कोणता मासा वगैरे त्याला खाण्यासारखा पदार्थ जवळ येतो आहे अशा प्रकारे अत्यंत बारीक नजर पाण्याच्या आत असते, आमिषाकडे असते. जळी बकू जैसा पाऊल सुये पाण्यामध्ये बगळा ज्या प्रकाराने पाऊल टाकतो तरंग न ओलांडता छोट्या छोट्या लहरी देखील फुटणार नाहीत अशी दक्षता घेऊन, नाहीतर तो मासा पळून नाही का जाणार, म्हणून त्या माशांना देखील अगदी नैसर्गिकता वाटावी अशा पद्धतीने तिथं दुसरं कोणी आहे आपल्याला खाण्यासाठी म्हणून आलेला आहे असा त्या माशांना संशय देखील न येता पाण्याचा स्थिरपणा मोडणार नाही अशी दक्षता घेत तरी देखील वेगानी पण हळुवारपणाने दिठी घालूनी आविसा तसंच आपली दृष्टी सतत पाण्याच्या आत असणाऱ्या आमिषाकडे ठेवून जळी बकू जैसा पाऊल सुये पाण्यामध्ये बगळा ज्या प्रकाराने पाऊल टाकतो का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळुवार किंवा भ्रमर कसे कमळावर येऊन बसतात हळुवारपणाने का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळुवार कुचुंबैल केसर या शंका ते जे केसर असतात छोटे 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 तर ते चुरडणार नाहीत ते इकडे तिकडे होणार नाहीत इकडे तिकडे होऊ नयेत अशा पद्धतीने आपण जर थोडा धटिंगणपणा केला तर ते केसर चुरडून जातील तसं होऊ नये म्हणून जसा हळुवारपणाने भ्रमर कमळावर येऊन बसतो तैसे परमाणू पा गुंतले जाणूनी जीव सानुले तेथ कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले. तसं पावलं टाकत असताना आपल्या पावलांच्या खाली मध्ये परमाणू एवढे सानुले असे जीव जीवाणू
हे सापडणार आहेत हे जाणून, पैसे परमाणुपा गुंतले जाणून, जीव सानुले, अत्यंत छोटे छोटे धाकुटे सानुले असे जीव आपल्या पावलाखाली सापडणार आहेत हे जाणून, तेथ कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले। त्यांच्याविषयी अत्यंत कारुण्य अंतःकरणामध्ये ठेवून त्या कारुण्ययुक्त अंतःकरणाने पावलं देखील हळुवारपणाने टाकतो। कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले, ती पावलं लपवलेली आहेत। कशामध्ये लपवलेली आहेत? तर कारुण्यामध्ये लपवलेली आहेत। कारुण्याच्या भावामध्ये ती पावलं गुंडाळलेली आहेत, जणू लपवलेली आहेत। म्हणजे जर त्या पावलाखाली सानुले जीव आले तर त्यांना करुणाच वाटावी, त्यांना प्रेमाचा स्पर्श व्हावा, ते येतील याच्यात शंका नाही। जसं कोणी धार्मिकांनी पाणीच गाळून प्यायला सुरुवात केली पण गाळल्यामुळं ते जे जंतू होते ते जंतू पाण्यापासून अलग झाले आणि मेले, तर कोणी नाकावर फडकं बांधायला सुरुवात केली की श्वासातून देखील बारीक बारीक जीव आत नको जायला, कुठेतरी आपल्या शरीरामध्ये त्यांचा मृत्यू नको घडायला, पण जे फडकं लावलं नाकापाशी त्या फडक्यातच जीव अडकले आणि मृत्यूमुखी पडले। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की पाऊल टाकणं अपरिहार्य आहे, तर कारुण्यामध्ये गुंडाळून जणू तो पाऊल टाकतो। आणि त्यालाही उदाहरण देत असताना, जसं पाण्यामध्ये बगळा कशा रीतीने चालतो, तरंगू नोलांडी तू लहरी पाये न फोडी तू, तरंग देखील ओलांडायचा नाही अशा पद्धतीने, पायाने लहर देखील फुटता कामा नये या पद्धतीने, पाण्याचा स्थिरपणा देखील मोडणार नाही या पद्धतीने, चालायला तर लागेल, बगळ्याला देखील चालायला लागतं पाण्यामध्ये, आणि चालत असताना त्याची आमिषाकडे दृष्टी असते, आमिषाकडे दृष्टी ठेवून तो चालतो, पण किती हळूवार चालतो। भ्रमराला कमळावर येऊन बसायला तर लागेल, बसल्याखेरीज तो त्याचा आस्वाद कसा घेईल, ते पराग गण त्याच्या पायाला चिकटतील कसे, आणि मग तो पुढच्या झाडावर जेव्हा बसेल तेव्हा ते पराग गण जे चिकटलेले असतील तिथूनच पुढच्या झाडावर बीजारोपण ते इकडून तिकडे फिरल्याशिवाय होईल तरी कसं? पण त्या पाऊल ठेवण्यामध्ये देखील कसा हळुवारपणा आहे। कुचुंबैल केसर या शंका, कुठेतरी हे केसर चुरगाळून जाऊ नयेत, चुरडून जाऊ नयेत अशा पद्धतीने जसं त्याचं पाऊल ठेवणं आहे। पैसे परमाणुपा गुंतले जाणून जीव सानुले, तेथ कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले। चालायचं तर आहेच आहे पण चालत असताना कारुण्यामध्ये पाऊल लपवून जणू चालतो आहे अशा भावानी चालतो आहे। जिथं पाऊल पडेल तर त्याला माहित आहे की त्या ठिकाणी छोटे छोटे जीव जंतू आहेत, त्यांचं काय होईल याची काळजी तर आहे, तरी चालायचं तर आहेच, पण त्यांच्याबद्दल कारुण्य आहे, त्यांच्याबद्दल प्रेमभाव आहे। ते वाट कृपेची करी तू, ते दिशाची स्नेहो भरी तू, जीवा तरी अंथरी तू आपुला जीवू। ज्या मार्गावरून ते जातात त्या मार्गावर ते कृपा पसरवत जातात। ते वाट कृपेची करी तू, ते दिशाची स्नेहो भरी तू, जात असताना ते कृपेचा वर्षाव करत जातात, सर्वांचं भलं इच्छित जातात, सर्वत्र परमात्म्याचं दर्शन घेत जातात, कुठेही औद्धत्य नाहीये। ते पाहतात तेव्हा स्नेह भरित अशा दृष्टीने ते पाहतात, जणू जीवाच्या खाली आपला जीव अंथरतात आणि मग पाऊल टाकतात. जीवातळी अंथरितू आपुला जीवू. आपण या जीवावर पाऊल टाकणार आहोत ही कल्पना त्यांना आहे, पण त्यांचा भाव आंतरिक भाव असा असतो की या जीवाच्या पायातळी आपला जीव आपण अंथरलेला आहे. इतकं कारुण्य अंतःकरणात भरून ते चालतात. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीवू. ऐसी या जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरे पुरी जेना. अशा प्रकारचं जपून चालणं हे अनिर्वाच्य, याचं वर्णन याच्यापेक्षा अधिक करता येणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं असेल की निवृत्तीनाथ कसे चालतात. सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे अशी दृष्टी असलेला महापुरुष कसा चालतो ते ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलेलं आहे. आपल्या चालण्यामुळं हिंसेचा भाव आपल्या मनात निर्माण होणं तर सोडाच, पण आपलं चालणं हे ज्ञानाला पोषक कसं होईल याची काळजी घेत प्राप्त पुरुष कसा चालतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या ते अनुभवाचं आहे, ते वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. पै मोहाचे मी सांगडे लासी पिली धरी तोंडे, तेथ दातांचे आदरडे लागती कैसे, का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे, ती दिठी आहे हळू आरजे, नाना कमळ दळे डोलवी जती ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे वारा घेते, तैसे नि मार्दवे पाय भूमीवरी नेसी तू जाय, लागती तेथ होय जीवा सुख. आपल्या पिलांविषयी मोहानी परिपूर्ण आत बाहेर ओतप्रोत भरलेली अशी मांजरी, पै मोहाचे नि सांगडे लासी पिली धरी तोंडे, जन्मल्यापासून ती आपल्या पिलांना आपल्या तोंडात धरून इकडून तिकडं तिकडून तिकडं 100 जागा बदलते. लोकांपासून आपल्या पिलांचा बचाव करावा म्हणून मांजरी आपल्या पिलांना तोंडात धरून सारखी जागा बदलत राहते. पै मोहाचे नि सांगडे लासी पिली धरी तोंडे, मांजर पिलांना तोंडात धरून इकडून तिकडे घेऊन जाते. तेथ दातांचे आदरडे लागती जैसे, त्या पिलांना दातांची टोकं किती लागतात. तितकं त्या जीवांना दुःख होतं याच्या चालण्यामुळं असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे, आपलं लेकरू परत येईल, कोणी त्याला बाहेर घेऊन गेलेलं आहे, ते कधी परत येत आहे, अशा औत्सुक्याने अशा ममतेने स्नेहाळ अशी माता आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते. तान्ह्या मुलांना इकडं तिकडं सगळे कौतुकाने घेऊन जात असतात, शेजारी पाजारी थोडा वेळ आम्हाला सांभाळायला द्या म्हणून घेऊन जातात. की जिथं जातात तिथं त्यांच्या अवतीभोवती विश्व तयार होतं, तिथं सुखाची रेलचेल होऊन जाते. पण तरी या तान्ह्या मुलांची आई कोणत्या दृष्टीने त्या मुलांची वाट पाहत असते, आपल्या लहान मुलाची वाट तान्ह्या मुलाची वाट पाहत असते का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे ती एक विठी आहे हळुवार जे तिची दृष्टी कशी हळुवार होऊन जाते आपल्या मुलाला पाहताना वाट पाहत असताना नाना कमळ दळे कमळाची पानं पाकळ्या नाना कमळ दळे डोलबीजती ढाळे कमळाच्या पाकळ्या ढाळे म्हणजे अगदी हळूहळू अशा त्यांना डोल देणारा जो वारा असतो नाना कमळ दळे डोलबीजती ढाळे तो जेणे पाडे बुबुळे वारा घेते कमळ दळांना अगदी हलकेच डोलवणारा कमळाच्या पाकळ्यांना हलकेच डोलवणारा असा वारा तो डोळ्याच्या बुबुळांना देखील किती सुखावह असतो किती सुखकर असतो तैसेनी मार्दवे पाय भूमीवरी न्यसी तू जाय तशा मार्दवानी हळुवारपणाने जमिनीवर पाय ठेवत ठेवत असा प्राप्त पुरुष जेव्हा चालतो लागती तेथ होय जीवा सुख जीवांना त्या पायाचा स्पर्श झाल्यानंतर ते मरत तर नाहीतच पण स्पर्श झाल्यावर त्यांना अत्यंतिक सुख होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे नि मार्दवे पाय भूमीवरी न्यसी तू जाय लागती तेथ होय जीवा सुख ऐसी या लघिना चालता अशा हळुवारपणाने चालत असताना कृमी कीटक पंडू सुद्धा डोळ्यांना न दिसणारे सानुले कृमी कीटक आहेत त्यांना तर सुख होतं पण जे कृमी कीटक त्यांना प्रत्यक्ष दिसतात ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पंडूसुता देखे जर दिसल्या मुंग्या दिसल्या कृमी कीटक दिसले तरी माघवता हळू चिरिगे तर बाजूनी हळूच निघून जातो त्यांच्यावर पाय देत नाही आपला पाय पडल्यामुळे त्यांना सुख लागेल म्हणून मुद्दामून पाय देत नाही म्हणे पावो धडफडील न जाणो माझा पाय धटिंगण आहे तो काहीतरी धडपड निर्माण करेल म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल स्वामी कोण ते कृमी कीटक म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल रचलेपणा पडेल त्यांचं स्वास्थ्य त्यांची स्थिती बिघडून जाईल रचलेपणा पडेल झोटी हन आपल्या झोतानी देखील आपल्या धक्क्यांनी देखील या काकुळती वाहणी घे माघवती अशा प्रकारची काकुळती दया अंतःकरणामध्ये येऊन वाहणी घे माघवती मार्ग बदलून टाकतो कोणीही व्यक्ती न वचेवरी कोण्याही प्राण्यावर पाय ठेवणं त्याला अशक्यच आहे जीवाचे नावे तृणातेही नोलांडवे मग न लेखिता जावे हे के गोठी तृणाच्या ठिकाणी देखील जीव आहे हे जाणून जीवाचे नावे तृणातेही नोलांडवे त्याच्याही ठिकाणी धटिंगणपणा करत नाही मग न लेखिता जावे त्यांना तुडून जावं हे के गोठी असं कसं शक्य आहे मुंगीये मेरू नोलांडवे मशका सिंधू न तरवे
तैसे भेटलिया न करवे अतिक्रमू। ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली देखसी जियाली दया वाचे। अजून पुढे असं खूप वर्णन केलेलं आहे, आपण यथावकाश वाचू। हे ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल की आपण काय चालतो। आपण जर जिना चढत असू साधा तर सगळ्यांना समजतं की कोण येत आहे। पावलांच्या आवाजावरून, चपलांच्या बुटांच्या आवाजावरून कळतं की कोण येत आहे। कशा चपला घासत आपण चालतो, आपल्या चपला जर आपण जरा उंथ्या पालथ्या करून पाहिल्या तर वरून खालून कशा झिजलेल्या असतात। दाराचं फाटक आपण कसं लाच मारून ओलांडून टाकतो, उघडून टाकतो, लाच मारून बंद करतो। एक लाथ मारतो आणि गादी उलगडून टाकतो। ज्ञानेश्वर महाराज हे कशाचं वर्णन करतायत आणि आपलं जीवन कुठं आहे। जीवन किती उंच व्हावं याला मर्यादा नाहीये, आणि ती उंची ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताय। आपण यथावकाश या ओव्या पाहत राहू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं।